शास्ते अध्याय 5 त्या दिवशी दबोरा आणि अभिनवामाचा पुत्र बाराक यांनी गायलेले गीत। इस्रायलाचे नेते पुढे चालले, लोक स्वसंतोषाने पुढे आले, म्हणून परमेश्वराचा धन्यवाद करा। राजांनो ऐका, अधिपतींनो लक्ष द्या, मी स्वतः परमेश्वरास गाईन, इस्रायलाचा देव परमेश्वर याची स्तोत्रे गाईन। हे परमेश्वरा, तू सेईराहून निघालास, अदोमाच्या प्रदेशातून कूच केलास, तेव्हा पृथ्वी कंपायमान झाली, तसेच आकाशाने जलबिंदू गाळले, मेघांनीही जलबिंदू गाळले, परमेश्वरासमोर डोंगर थरथरा कापले। इस्रायलाचा देव परमेश्वर याच्या समोर हा सिनाय देखील थरथरला। अनाथाचा मुलगा शमगार याच्या काळी, यायलाच्या काळी राजमार्ग सुने पडले, वाटसरू आडमार्गांनी प्रवास करीत। मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्रायलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत इस्रायलात कोणी पुढारी उरले नव्हते। लोकांनी नवे देव निवडले, तेव्हा वेशी वेशीतून संग्राम झाला। इस्रायलातील 40,000 एका जवळ तरी ढाल किंवा भाला दृष्टीस पडला काय? माझे मन इस्रायलाच्या अधिपतींकडे लागले आहे, ते लोकांबरोबर स्वसंतोषाने पुढे आले। तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा। पांढऱ्या गाढवावर स्वारी करणाऱ्यांनो, अमूल गालिचावर बसणाऱ्यांनो, वाटेने चालणाऱ्यांनो त्याचे गुणगान करा। पानवठ्यावर पाणक्यांच्या स्वराने परमेश्वराच्या न्यायकृत्यांचे, इस्रायलावरील सत्तेसंबंधाने त्याच्या न्यायकृत्यांचे लोक वर्णन करतात। त्यावेळी परमेश्वराचे प्रजाजन वेशीवर चालून गेले। जागी हो, जागी हो, हे दबोरे जागी हो, जागी हो, गीत गा। बाराका उठ, अभिनवामाचा पुत्र, तू आपल्या बंदीवानांना घेऊन जा। तेव्हा उरलेले सरदार खाली उतरले, परमेश्वराचे लोक माझ्याकरता वीरांविरुद्ध सामना करावयास उतरले। अमालेकात ज्यांची पाळेमुळे पसरली आहेत ते इफ्रायमामधून आले। तुझ्या मागून बन्यामीन तुझ्या सैन्यात दाखल झाला, माखीराहून अधिपती व जबलूनाहून दंडधारी अंमलदार उतरून आले। इस्साखाराचे सरदार दबोरे बरोबर होते। इस्साखार बाराकाशी एकनिष्ठ होता, त्याच्या पाठोपाठ ते खोऱ्यात धावले। रौबेनाच्या पक्षामध्ये मोठी चर्चा झाली, खिल्लारांसाठी वाजवलेला पावा ऐकत तू मेंढवाड्यात का बसलास? रौबेनाच्या पक्षाविषयी फार विचारविनिमय झाला। गिलाद यार्देने पलीकडेच राहिला, दान हा आपल्या जहाजापाशीच का बसून राहिला? आशेर समुद्र किनाऱ्यावर बसून राहिला, आपल्या धक्क्यावर बसून राहिला। जबलून व नफ्ताली या लोकांनी आपल्या प्रांतातील उंचवट्यांवर मृत्यूची पर्वा न करता आपला जीव धोक्यात घातला। राजे येऊन लढले, तेव्हा कनानाचे राजे मगोद्दीच्या जलप्रवाहापाशी तानक येथे लढले। त्यांना रुपयाची काहीच लूट मिळाली नाही, आकाशातून तारे लढले। त्यांनी आपापल्या कक्षातून सिसराशी लढाई केली, किशोन नदीने, त्या पुरातन नदीने, त्या किशोन नदीने त्यांना वाहून नेले। हे जीवा, हिम्मत धरून पुढे चाल। तेव्हा घोडे भरधाव उधळले, ते मस्त घोडे टापात आपटू लागले, त्यांच्या टापांचा आवाज झाला। परमेश्वराचा दूत म्हणतो, मेरोजला शाप द्या, त्यातल्या रहिवाशांना मोठा शाप द्या, कारण परमेश्वरास सहाय्य करावयास, वीरांविरुद्ध परमेश्वरास सहाय्य करावयास ते आले नाहीत। केनी हेबेर यांची स्त्री यायल ही सगळ्या स्त्रियांमध्ये धन्य, डेऱ्यात राहणाऱ्या सर्व स्त्रियांमध्ये ती धन्य। त्याने पाणी मागितले तो तिने त्यास दूध दिले, श्रीमंतांना साजेल अशा वाटीत तिने त्यास दही आणून दिले। तिने आपला एक हात मेखेला आणि उजवा हात कारागिराच्या हातोड्याला घातला. तिने हातोड्याने सिसरायला मारले, त्याचे डोके फोडून टाकले, त्याचे कानशील मेघ ठोकून आरपार विंधले. तिच्या पायाखाली तो वाकला व पडला, निश्चल झाला. जेथे तो वाकला तेथेच तो मरून पडला. सिसराच्या आईने खिडकीतून बाहेर डोकावले, तिने जाळीतून हाक मारली. त्याचा रथ यावयाला एवढा उशीर का झाला? त्याच्या रथाच्या चाकांना कोणी खीळ घातली? तिच्या चतुर सख्यांनी तिला उत्तर दिले, हो, स्वतः तिनेच आपणास उत्तर दिले. त्यांना मिळालेल्या लुटीची ते वाटणी तर करून घेत नसतील ना? प्रत्येक वीराला एक एक किंवा दोन दोन कुमारिका. सिसरासाठी रंगीबिरंगी वस्त्रे, भरजरी रंगीबी वस्त्रे, लुटीत मिळालेल्या कुमारिकांच्या गळ्यात भूषण म्हणून पांघरण्यासाठी रंगीबेरंगी वस्त्रे मिळाली नसतील ना? हे परमेश्वरा, तुझे सर्व शत्रू असेच नाश पावूत. पण त्याच्यावर प्रेम करणारे प्रतापाने उदय पावणाऱ्या सूर्यासमान होत. मग देशाला 40 वर्षे विसावा मिळाला.